नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देशभरात विशेषतः देशाच्या उत्तर भागात होळी आणि धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जातोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। रंगांचा हा सण देशवासियांमध्ये प्रेम आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करेल, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। तर होळी सण निसर्गाच्या विपुलतेचं प्रतीक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी म्हटलंय। मध्य प्रदेशात उज्जैन इथल्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात लागलेल्या आगीत पुजाऱ्यांसह सुमारे 14 जण जखमी झाले। या घटनेमुळे आपल्याला तीव्र दुःख झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। राज्यात सर्वत्र विविध पद्धतीनं होळी आणि धुलिवंदनाचा सण पारंपरिक उत्साहानं साजरा केला जातोय। होळीनिमित्त रत्नागिरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेडीतल्या कार्यकर्त्यांनी पाण्यानं होळी पेटवून त्यामागचं विज्ञान उपस्थितांना सांगत अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयोग केला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, भंडारा गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात अशोक नेते यांना उमेदवारी घोषित केली आहे। काँग्रेसनं चंद्रपूर मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथं 6 महिन्यांनंतर आज पुन्हा गंगा उतरली। काशीकुंडासह 14 कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं। राजापूरमध्ये गंगा उतरल्यानंतर अनेक ठिकाणांहून भाविक गंगास्नानासाठी येत असतात। 2013 आधी साधारण 3 वर्षांच्या कालावधीनंतर हे पाणी प्रवाहित व्हायचं, मात्र त्यानंतर जवळपास दरवर्षी पाणी प्रवाहित होत आहे। महसूल गुप्तचर खात्यानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नैरोबीहून आलेल्या एका महिलेकडून सुमारे 2 किलो कोकेन जप्त केलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत सुमारे 19.89 कोटी रुपये इतकी आहे। नैरोबीची नागरिक असलेल्या या महिलेला नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे। हिंगोलीत वसमत शहरातल्या परभणी मार्गावर असलेल्या एका हळद पावडर कारखान्याला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत हळद पावडर आणि यंत्रसामग्रीसह इतर साहित्य जळून गेल्यानं सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांचं नुकसान झालं। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्सचा सामना पंजाब किंग्सबरोबर होईल। हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।